93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत. विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल टाळ मृदंग वीणा वाजे पायी माऊलींच्या असा गजर करत एकूणच पावसा पाण्याचा आनंद लुटत लक्षावधी भाविकांच्या साक्षीनं कालच्याला मंगळवारी सायंकाळी 7 सुमारास आळंदी मधून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं प्रस्थान केलेलं आहे. आणि हा पालखी सोहळा पाहत असताना याचे सगळे दृश्य आपल्या मनामध्ये साठवून घेत असताना खऱ्या अर्थानं आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे एकूणच हा आनंद सोहळा आपल्या नाशिकमधून सुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. कारण फार सुंदर सुंदर वाऱ्या जात आहेत छानपैकी. गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण या सुंदरशा पर्वणीला अनुभवलं. एकूणच भक्तिमय वातावरण आणि आनंदी आनंदकडे वारे वा. सुपरहिट्स 93.5 रेड एफएम वर याच आनंदात आनंदानं परिपूर्ण ट्रॅक कुछ तो है फ्रॉम दो लफ्जों की कहानी. थोड्याच वेळात येत आहे गाणं. सुपरहिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.